अडचणी अनुभवाला येत होती. संतांची प्राणवळ कशी असते, गुरु प्रचिती म्हणजे काय याचा अनुभव करण्यात येत होता. स्वामीजींचे शब्द, त्यांच्या आठवणी, त्यांचा जीवन प्रवाह आपल्याला सदैव मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या प्रेमात असंख्य साधक रंगले, त्यांची कृपा असंख्यांना मार्गस्त करून गेली. समाजातील 5% मंडळी सत्वगुणी झाली तर समाजाचं चित्र बदलू शकतं असं ते म्हणे, आणि या 5% आपला प्रवेश व्हावा असा प्रयत्न आपण सर्वांनी मनापासून केला. त्यापैकीच एक सद्भक्त रमाताई भालेराव, त्या सद्गुरु भक्तीत आणि कार्यात कल मन धनाने लीन आहे. नेहमी त्या अभंग सेवा सादर करतात. आज त्या आपली भावसेवा स्वामी चरणी अर्पण करतात.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आपण आपल्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथांचा जयंती दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने त्याचे श्रीचरणी भावसुमने अर्पण करण्याचे सद्भाग्य आज मला लाभले आहे. आज मी त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातील काही गुणांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्याविषयी कितीही बोललं, कितीही ऐकलं तरी तृप्तीच होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तसे, धनी न पुरे गुण गाता, रूप दृष्टी नेहा गेता, असे आपले होते. ही आपल्यासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. स्वामीजी म्हणजे चालते होते परब्रह्मच होते. त्यांच्या अवतीभोवती आनंद भरून राहिलेला असे. स्वामीजी म्हणजे मूर्तिमंत आनंद, मूर्तिमंत प्रेम. त्यांनी सर्वांवर निरपेक्ष प्रेम केलं. आपण सर्वजण स्वामी प्रेमाच्या सूत्राने एकत्र गुंफलेलो आहोत. ते आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. ते आपली माऊली आहे. एका अभंगात ते स्वतःविषयी सांगताना म्हणतात, प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव, रूप आणि नाव लेऊन या. माधव म्हणे, आम्ही वैकुंठीचे राजे, भक्ताची या कादे जन्माने. अशा स्वामी माधवनाथांचा जन्म सोमवार दिनांक 1 ऑक्टोबर 1917 रोजी भाद्रपद वद्य द्वितीय शके 1839 या परमपावन दिनी कोकणातील कुलाबा जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कोब्बन या खेडेगावात झाला. वाकडे घराण्यातील राधाबाई आणि विष्णुपंत या दाम्पत्याच्या पोटी या महान भगवत भक्ताने जन्म घेतला. महादेव असे त्यांचे नामकरण करण्यात आले. महादेव विष्णू वाकडे असे त्यांचे संपूर्ण नाव. कौतुकाने त्यांना बाळासाहेब म्हणत. आई वडिलांच्या प्रेमळ छत्राखाली भगवत भक्तीचे सुसंस्कार त्यांच्यावर झाले. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये असणारे जे अनेक उज्ज्वल गुण प्रकट होत होते. कोकण मध्ये 4th पर्यंतचे वर्ग एकाच खोलीत भरत आणि एकच शिक्षक त्यांना शिकवत असत. एक दिवस अचानक तब्येत बिघडली म्हणून शिक्षक घरी गेले आणि त्याच वेळेला शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. तेव्हा या छोट्या बाळासाहेबांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितले की बरे नाही म्हणून शिक्षक घरी गेलेले आहेत, पण मी वर्ग सांभाळतो आहे, तुम्ही तपासणीचे काम करा. त्या वयातील नेतृत्व, प्रसंगावधान, भीतपणा हे गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. तसंच ते आपल्या मित्रांना एकत्र जमवून त्यांनाही व्यायाम करायला सांगत, आपल्या दुकानातलं डाळ खोबरं असं त्यांना खायला देत, कामकरी लोकांच्या मुलांना वाईट सवयीपासून परावृत्त करीत. अशा प्रकारे सर्वांविषयी जिव्हाळा त्यांच्या मनामध्ये होता. माणूस घडवण्याचे जे महान कार्य पुढे त्यांनी केले त्याचे बीज इथे लहानपणीच त्यांच्यामध्ये होते असे दिसते. त्यांना शाळेत नेण्या आणण्यासाठी जो गडी बरोबर येईल त्यांच्या खांद्यावरून ते उतरून त्याच्या समयी चालतच शाळेत जात आणि घरी येत. दैवी सहिष्णुता त्यांच्या अंगी दिसते. पुढे वडील निवर्तल्यावर वयाच्या 20व्या वर्षी ते कोकबनचे घर, दुकान इत्यादी सर्व सोडून आई आणि बहिणीसह पुण्यात आले. तेव्हा त्या कोकबनच्या घराचे आणि दुकानाबद्दल यत्किंचितही आसक्ती त्यांच्या मनामध्ये नव्हती. अनासक्ती, अलिप्तपणा या गुणांचे हे द्योतकच नव्हे का? पुढे ते म्हणत असत, माझ्या एकही निर्णयाचा मला कधी पश्चाताप करायला लागला नाही. अचूक निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये होती. वेळेच्या बाबतीत ते अत्यंत दक्ष असत. नियमितता त्यांच्या वर्तनात होती. पहाटे उठणे, व्यायाम, ध्यान, पूजा, दुकानात जाणे येणे, जेवण, विश्रांती, वाचन, झोप अशा सर्व गोष्टींच्या वेळा ते काटेकोरपणे पाळत असत. तसेच सातत्य हे त्यांच्या जीवनातील अजून एक सूत्र होते. त्यांनी एकदा एक गोष्ट करायला सुरुवात केली की ते तपाच्या भाषेतच केले. वयाच्या 18 वर्षी त्यांनी व्यायामाला सुरुवात केली. तो वयाच्या 79 वयापर्यंत चालूच होता. अर्धांगवायू झाल्यावरही योग्य तो व्यायाम मोठ्या आनंदाने ते करत असत. ते टेनिस खेळले ते देखील 12 वर्षे. वयाच्या 36 वर्षी त्यांनी साधना करायला सुरुवात केली. ते अगदी जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत साधना केली. 38 वर्ष अव्याहत ज्ञानेश्वरीवर निरूपण केली. दुकान विकल्यानंतर अक्षर सुधारण्यासाठी ते रोज 1-2 ओव्या ज्ञानेश्वरीच्या अंधीत असत. ते आजारी पडेपर्यंत त्यात खंड पडला नाही. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यांना जिथली वस्तू तिथेच लागत असे. स्वामीजींचा अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे त्यांचे स्वच्छ निर्मळ असे दर्शन आणि स्वच्छ निर्मळ असे चारित्र्य. निर्वाळूनी कनके भरिला गांगे पियुके, सोन्याचा कलश गंगेच्या निर्मळ पवित्र पाण्याने भरलेला असावा तशी शुचिता त्यांच्याकडे होती. मृदू मृदुतम मधुर असे त्यांचे बोलणे होते. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे अमृत मधुरच ते बोलत असत. स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जिद्द. कोकण म्हणून पुण्याला आल्यानंतर मोठ्या जिद्दीने त्यांनी जीवनाची घडी बसवली. नंतर संसार उद्योगधंदा करीत असताना मोठ्या जिद्दीने पारमार्थिक साधना करून आत्मदर्शनाचे ध्येय प्राप्त करून घेतले. परमार्थातील अत्युच्च अवस्था परमहंसपद प्राप्त केले. पुढे वयाच्या 74 वर्षी त्यांना अर्धांगवायू झाला. त्यावर त्यानंतरही ते अनुग्रह देणे, सत्संग घेणे, प्रवचने, साधकांच्या भेटी गाठी हे सगळे कार्यक्रम मोठ्या जिद्दीने आणि आनंदाने करीत असत. आणि बचेंगे ते और बचेंगे तो और भी लढेंगे असे हसत हसत म्हणत. स्वामीजींना विनोद खूप आवडत असत. त्यांच्या प्रवचनात ते हलके फुलके विनोद सांगून वातावरण मोकळे ठेवत. स्वतःही विनोदावर खूप हसत आणि सर्वांना हसवीत असत. तसेच ते अत्यंत रसिक होते. स्वामीजींना भगिनी वर्गाविषयी अतिशय कळवळा होता. स्वामीजी आणि मातोश्री सरलाताई दोघे मिळून भगिनी वर्गाला खूप पाठबळ देत असत. त्यांचं दुःख समस्या जाणून घेत ते दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत. अनेक जणींना त्यांनी बचत करण्याचीही सवय लावली होती. अनेक जणींना त्यांनी आत्मविश्वास दिला, जीवनात उभे केले. शुद्ध परमार्थापासून भगिनी वर्ग वंचित राहू नये म्हणून त्यांनी खूप परिश्रम घेतले. अर्धांगवायू झाल्यानंतरही साधकांना भेटल्याशिवाय मला बरं वाटणार नाही असं ते म्हणत. आणि त्यांनी सकाळी 8:45 ते 9:15 अशी सर्वांना भेटण्याची वेळ दिली होती. एकदा एक आजोबा स्वामीजींच्या दर्शनासाठी आले होते. बरोबर 8:45 स्वामीजींच्या निवासाचं दार उघडत असे. ते आजोबा दार उघडण्याची वाट पाहत दाराशी जिन्यात तिष्ठत उभे होते. त्या दिवशी दार उघडणाऱ्या साधिकेनी 8:45 ऐवजी 8:47 दार उघडले. ते आजोबा स्वामीजींच्या खोलीत गेले. त्यांनी स्वामीजींना भगवंतांना करतात तसा नमस्कार केला. स्वामीजींनीही आपल्या डाव्या हाताचे मधले बोट गुरुमध्यावर टेकून मनपूर्वक प्रतिनमस्कार केला. साधकांच्या रूपाने भगवंतच आपल्याकडे येत असतो असाच त्यांचा भाव होता. दार उघडायला उशीर झाला हे स्वामीजींच्या लक्षात आले. त्यांनी त्या साधिके दार उघडणाऱ्या साधिकेला हाक मारली आणि म्हणाले, भगवंतांना आपण आपल्या दारात तिष्ठत उभं केलं असं पुन्हा होऊ नये, यासाठी सावध आणि लक्ष असायला हवं. दर गुरुवारी त्यांच्या खोलीत सत्संग चालत असे. एकदा एका साधकांनी स्वामीजींना विचारले की स्वामीजी, गोपींची भक्ती श्रेष्ठ की कनिष्ठ? तेव्हा स्वामीजी ताबडतोब म्हणाले, गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ. तेव्हा त्या साधकांनी कोणते तरी लेखकाचे पुस्तक वाचले होते म्हणून ते स्वामीजींना म्हणू लागले, स्वामीजी अमुक अमुक एक लेखक म्हणतात गोपींची भक्ती अत्यंत कनिष्ठ प्रतीची होती. तेव्हा स्वामीजी म्हणाले, नाही नाही, गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ होती. नारदांनीही आपल्या भक्ती सूत्रात अनन्य भक्तीचे उदाहरण देताना यथा ब्रजगोपिकांना असेच म्हटले आहे. तरी ते साधक पुन्हा त्या पुस्तकातील मजकुराविषयी सांगू लागले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, हे पहा, तुमच्याकडे संतांचे ग्रंथांखेरीज जेवढी म्हणून पुस्तके आहेत ना, तेवढी सगळी एका मोठ्या पेटाऱ्यात भरा, त्याला एक भले मोठे कुलूप लावा आणि तो पेटारा माळ्यावर एकदम मागे टाकून द्या. आणि त्याची केळी माझ्याकडे आणून द्या. हे ऐक्य सर्वजण मनापासून हसू लागले. संतांचे ग्रंथ सोडून इतर ग्रंथ वाचणे स्वामीजींना मुळीच पसंत नव्हते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि आपल्या मनात गोंधळ निर्माण होतो. तू देह मन बुद्धी नसून सच्चिदानंद परमात्माच आहेस हा स्वामीजींचा मुख्य उपदेश होता. सोहम बोध होण्यासाठी भक्ती प्रेमासहित ध्यान हे त्यांच्या उपदेशाचे सूत्र होते. स्वामीजींनी सोहम ध्यानाचा राजमार्ग हजारो सामान्य साधकांसाठी खुला केला. ध्यान योगाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते अत्यंत प्रेमाने नाम घेत असत आणि नाम घ्यायला सांगतही असत. आधी केले मग सांगितले हे त्यांच्या जीवनाचे मुख्य सूत्र होते. तसेच सुशिक्षित माणसाने ज्ञानेश्वरी वाचावी व ती त्याला प्रिय व्हावी ही गोष्ट स्वामीजींनी घडवली. अशा आदिनाथांपासून परंपरेने साधलेल्या नाथसंप्रदायाचे अध्वर्य असलेल्या स्वामी माधवनाथांच्याकडे अनेक गुणांची खाण होती. स्वामीजी हे गुणांचे सागर होते. त्यांचे कितीही गुणवर्णन केले तरी मात्र ते गुणांच्या पलीकडेच होते. ते गुणांमध्ये सापडत नाही. अशी माझी माऊली असलेल्या स्वामी माधवनाथांच्या चरणी मी अनन्य भावाने शरण येते आणि त्यांना प्रार्थना करते. सदा माझे मन राहे तुझवरी ऐसे काही करी गुरुराया. गुरुराया आता करी उपकार करावा उद्धार दिनासाया. करावा उद्धार दिनासाया. हरी ओम.
जीवन कसं सहज जगावं सो शिखरांचा मारू नेणे जायचा मेल. मेरू पर्वताला स्वतःच्या शिखरांचं ओझ होतं का असं ते उदाहरण द्यायचं. जीवन सहज जगावं आणि आपल्या वाट्याने आलेलं काम ते सहज करावं. कुणी आपल्या डोक्यावर ओझ ठेवलं आहे का? जी काही प्राप्त कर्तव्य कर्म वाट्याला आली आहेत ती एकदाची करून मोकळी झाली. चिंता करत बसू नये असं ते सांगत. ध्यानाला देखील सहज बसावं. उगीच जात ओठ खाऊन मोठी आवळून ध्यानाला बसू नये. ध्यान करण्यात मोठी मौज आहे. आपणच आपल्याला न्याहाळायचं आहे. एकदा मन शांत झालं रे झालं की आत्मा स्वतःच आविर्भूत होतो. तो स्वयंप्रकाशित आहे. त्याला पाहावं लागत नाही. त्याला धरावं लागत नाही. किंबहुना मनाची सर्व धराधर संपली म्हणजे तो स्वयंप्रकट होतो. त्यासाठी ध्यानात डूब मात्र देऊन बसलं पाहिजे असं ते सांगत. आणि पुढे एक उदाहरण द्यायचे. आपण जर समुद्राच्या किनारी फिरत बसलो तर आपल्या हाती फक्त शंख शिंपले लागतील. मोठी हवे असतील तर खोल पाण्यात समुद्राच्या तळाशी डूब देऊन बसलं पाहिजे असं ते सांगायचे. खरंच स्वामीजींनी हे मोठी मिळवण्याची गोडी साधकांना लावली. स्वामीजींचे गोल ऐकणं ते हृदयात जपून ठेवणं हे आपलं भाग्य आहे. आणि अशा भाग्यवानांपैकीच एक सद्भक्त रवी आठवे. ते बालवयापासूनच आई वडिलांचं बोट धरून केंद्रात येत आहे. यानंतर ते आपले भाव व्यक्त करतात.
पावसाळा संपत आला म्हणजे सप्टेंबरच्या शेवटाकडे आपण यायला लागलो की आपलं लक्ष असतं की ऑक्टोबरकडे आपल्या सर्वांच्या प्राणप्रिय सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या वर्धापन दिनाकडे. 1 ऑक्टोबर 1917 रोजी कोकणातल्या कोकण गावी हा जन्मा जन्मासी आला. या आनंदाच्या क्षणाचे आपले सद्गुरूंबद्दलचे भाव प्रकट करायला आपण सगळे इथे जमलो आहोत. मी त्यातलाच एक प्रतिनिधी म्हणून माझे भावपुष्प पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. सर्वप्रथम मला 4 शब्द बोलायची संधी दिल्याबद्दल मी केंद्राचे आभार मानतो. केंद्रामध्ये बोलायची माझी काहीच वेळ, त्यामुळे काही चुकलं तर आपण उदार मनाने मला क्षमा करावी ही विनंती. पूजनीय स्वामीजींबद्दल माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे मुमकिनी हिमालयाच्या उंचीबद्दल बोलण्यासारखे आहे. मला जेव्हा केंद्रात बोलायचे आहे संदर्भ मिळाला तेव्हा पहिला विचार असा झाला की स्वामीजींबद्दल बोलायचे म्हणजे किती आणि काय काय बोलता येईल. आठवणींचा अक्षरशः महापुरच जणू आणि असे असूनही स्वामीजींबद्दल काहीतरी बोलायचे राहिले असे वाटते. मी केंद्रात यायला लागलो ते माझ्या आई बाबांबरोबरच. वयाच्या 10व्या वर्षीच पूजनीय स्वामीजींच्या दर्शनाचा लाभ झाला. माझे बाबा पूजनीय स्वामी स्वरूपानंदांकडे आधी जायचे आणि त्यांच्या कृपेमुळेच त्यांनी आम्हाला पूजनीय स्वामी माधवनाथांच्या चरणी आणून सोडले. हे प्रथम आलो ते ब्युटी प्लस स्टोर्स मध्ये दुकानाच्या काउंटरच्या मागे छोट्या जागेत तेव्हा परमार्थाचा मोठा व्यापार चालायचा. तेव्हा खरं तर परमार्थाबद्दल खूप काही कळत नव्हतं, म्हणजे आता खूप कळते असं नव्हे, पण स्वामीजींबद्दलचं आकर्षणच पूर्ण आणायचं आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलणे, नवीन येणाऱ्यांची विचारपूस करणे, त्यावरून पाठीवरून हात फिरवणे, इतके भावून जायचे की असे वाटायचे की स्वामीजी प्रेमाचा सागरच आहे. स्वामीजींनी दुकान विकायचे ठरवले तेव्हा मनात आले की आता आपण स्वामीजींचं दर्शन घेणार कुठे. मग श्री विजूकाका खांडेकर, परांजपे काका, सुशीलाताई गुमास्ते आणि पंडितकर काका यांच्याकडे केंद्र सुरू झाली आणि मनातल्या काळजीचं निराकरण झालं. त्या केंद्रात खूप मजा यायची. स्वामीजींचं अखंड बोलणं, काही मिश्किल प्रश्न, कोणाची थट्टा, हे विदाउट डिस्टर्बन्स चालायचं. कारण दुकानात स्वामीजी काही बोलत असले आणि गिराईक आलं की स्वामीजींना उठावं लागायचं. तेव्हा असं वाटायचं मध्येच कशा लागेल, आपल्या तर लिंक जाणार. पण स्वामीजींचं बोलणं मध्ये पॉज घेऊन कॅसेट परत सुरू करावी इतक्या सहजतेने अखंड चालू राहायचं. स्वामीजींचं केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाकडे इतकं बारीक लक्ष असायचं, त्यांच्या आवडीनिवडी सवयी आपण विचार केला तरी थक्क व्हायला होतं. त्यांनी कधी कधी काही ना बोलता नुसता प्रसाद दिला तरी तो दिवस सार्थकी लागला असं वाटायचं. कारण पूजेने स्वामीजी आणि मातोश्री म्हणजे लक्ष्मीनारायण जणू, तया दर्शने स्पर्धेने पुण्य जोडले. मातोश्रींचं दुकानात असणंही मोठं विलंबनी असायचं. मला तेव्हा माझ्या अमेरिकेच्या काकांनी एक टी शर्ट आणला होता ज्यावर युएसए बॉक्सिंग असं लिहिलं होतं. मी आपला नवीन टी शर्ट म्हणून विजूकाकांच्या केंद्रात भरून गेलो होतो. मला पाहून स्वामीजी म्हणाले, वा काय छान टी शर्ट आहे, मलाही आवडला असता घालायला. पण मी इथे असं काही लिहिलेलं टी शर्ट घालून बसलो तर समोरचे काय म्हणतील. परत तो टी शर्ट केंद्रात काही घालून आलो नाही. केंद्रातीलच गोष्ट आहे, एक साधक प्रथमच आले होते आणि स्वामीजींनी त्यांना केंद्रातले कार्यक्रम, रोज थोडा वेळ साधना कशी करावी हे सर्व सांगितलं. त्यावर त्यांनी विचारले हे किती दिवस करायचे. स्वामीजी चटकन म्हणाले, आपण रोजची क्रिया करणे, स्नान संध्या, भोजन विश्रांती किती दिवस करायचे असे विचारतो का. कॉलेजमध्ये असताना एक दोन मित्रांबरोबर नवीन हॉटेल सुरू झाले की चक्कर मारून यायची अशी सवय होती. मी पण एक दोनदा त्यांच्याबरोबर गेलो होतो. ही मायापटमधीलच गोष्ट आहे. संध्याकाळी केंद्रात बोलताना स्वामीजी म्हणाले, पुढे नवीन हॉटेल वगैरे उघडले तर आपण उद्घाटनाला जायची गरज नाही, शक्यतो बाहेरचे खाऊ नये, आपल्या घरचे किंवा तांदळाचेच खावे, अन्न शिजवणाऱ्याच्या वासनाच्या उतरत असावा. मग प्रसन्न असत माझ्याकडे पाहिले, मी काय समजायचे ते समजतो. मग चोरून आणलेल्या तांदुळाचा भात खाल्ल्यामुळे एका साधूला सुद्धा चांदीचे भांडे चोरायची कृती कशी झाली ती गोष्ट सांगितली. त्या प्रसंगापासून मी रोज घरून डबाच नेतो आणि हॉटेलमध्ये शक्य तितके मर्यादित जाणे ठेवतो. कॉलेजमध्ये असताना बाबांची नागपूरजवळ पुलगावला 3 वर्षासाठी बदली झाली होती. तेव्हा स्वामीजींचे कर्णक सुमनकाकांच्या घरी 9:30 ते 10:15 तिथे प्रवचन असायचे. आई बाबा कधी प्रवचन चुकवायचे नाही, पण बाबा परगावी गेल्यामुळे आईला सोबत म्हणून मी प्रवचनाला यायला लागलो. मला आधी वाटायचे प्रवचन खूप अवघड असणार समजायला, परत स्वामीजी प्रवचनात कधी कोणी कसे झोपतात वगैरे सांगायचं वाटायचं, आपल्याला झोपत नाही ना लागणार. पण पहिल्यांदा आलो तेव्हा पाऊन तास कसा गेला हे कळले सुद्धा नाही. स्वामीजी बहुतेक वेळा संसारात रोज घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या खास सैली विनोदाच्या अंगाने सांगायचे. त्या बहुधा मी गंभीरपणे घेतल्या असतील आणि जोडीला वाड्यात राहणाऱ्यांचे रोजचे काही अनुभव याने मनात असे यायचे, आपण लग्न काही करायला नको. मला नोकरी लागली म्हणून स्वामींनी सांगायला गेलो तेव्हा वा वा छान झाले असे म्हणाले आणि लगेच आता लग्न कधी करतोस असे विचारले. मी आपला शक्य तितका धीर एकवटून माझा विचार सांगितला. त्यावर आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, आणि प्रपंच सांडून परमार्थ केला परी अन्न मिळेना खायला, अशा 2-3 ओव्या सांगितल्या. मग एक दोन क्षण थांबत म्हणाले, तू कोणाशी ठरवले असशील तर तिला माझ्याकडे घेऊन ये, नाहीतर मी सांगितलेल्या मुलीची लग्न कर. आणि त्याप्रमाणे पूजनने स्वामीजी सांगितलेल्या चित्राशी विवाहबद्ध झालो. हा प्रसंग घडला तेव्हा स्वामीजी पॅरालिसिसमुळे त्यांच्या हॉलमधील पलंगावर पोहोचलेले असायचे, पण त्या स्थितीत सुद्धा त्यांनी प्रेमाने जवळ घेतले किंवा डाव्या हाताने छातीशी लावून घ्यायचे तेव्हा असे वाटायचे की आपल्याला बाहेरच्या जगात कसलीच भीती वाटणार नाही. तेव्हा गुरुवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही सत्संगाला यायचो. तेव्हा चित्राला विचारायचे, काय रवी भोवला की नाही. मला एकदम वाटायचे की प्रत्येकाची किती आठवण ठेवतात पूज्य स्वामींची. आणि मग परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातल्या गोष्टीची आठवण व्हायची, अरे तो माझा वेळा कुठे. पूजनीय स्वामीजींनी 1996 च्या गुरु पौर्णिमेला आपल्यातून सगुण रूपाने निरोप घेतला. पण असे वाटते की त्यानंतर ते संपूर्ण विश्व व्यापून राहिले. दरवर्षी आपण या कार्यक्रमाला सर्व साधकांचे अनुभव ऐकतो, त्यामुळे याची खात्रीच पडते. पूजनीय स्वामीजींनी आपलं परमार्थ प्रसाराचं कार्य अखंड चालू राहावं वाढावं यासाठी परमपूज्य स्वामीजी मकरनाथांकडे सर्व सूत्र सोपवले. स्वामी मकरनाथांनी पण तितक्याच ताकदीने पूजनीय स्वामीजींचे आनंदवन भुवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे पाऊल टाकले. त्यांच्या नोकरीतून रिटायरमेंट घेऊन पूर्ण या कार्याला वाहून घेतले. नंतर स्वामीजींनी बुधवारी सकाळी 9:30 वेळ सर्व साधकांना भेटायला ठेवल्याचे कळले. त्यामुळे कधी काही आनंदाची बातमी सांगायची किंवा काही विचारायचं असेल तर त्यावेळी भेटायला जाणे खूप छान वाटते. आधी 2 वेळा नोकरी बदलताना मोठ्या स्वामीजींना विचारले होते. तसे 2007 साली टाटाची नोकरीची संधी आली तेव्हा स्वामी मकरनाथांना विचारायला गेले होते. त्यांनी पण सगळी चौकशी केली आणि 2 क्षण विचार करून म्हणाले, हो म्हणून टाक. तसंच आता एप्रिलमध्ये माझ्या मुंबईच्या ट्रान्सफरबद्दल फोन आला म्हणून स्वामीजींना विचारलं गेलो तर म्हणाले, अजून पत्र आलं नाही ना, तर बघू पुढे काय होत आहे ते, आणि आलंच पत्र तर काय करायचं याविषयी मार्गदर्शन पण केले. केंद्राची सवय झाल्यामुळे आपण या वातावरणात पूजनीय स्वामीजींच्या कवचात आहोत आणि त्यामुळे या बाह्य जगात आपले चुकीचं पाऊल पडणार नाही असे वाटते, म्हणजे त्याची खात्रीच आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनी जशी साप आणि मुंगूस ही गोष्ट सांगताना म्हटलंय की ते मुंगूस मध्येच जाऊन झाडाचा पाला खाऊन यायचं ज्याच्यामुळे त्याला विष बाधायचं नाही, तसे आपण नित्य केंद्रात राहिल्याने बाहेरच्या जगाशी संबंध आल्याने आपले जे नपसरे बदल होऊ शकतात ते टाळले जातात. तेव्हा स्वामींनी असंच आपल्याला त्यांच्या चरणापाशी ठेवावं आणि आपल्याकडून त्यांना अपेक्षित नित्य साधनं करून घ्यावी. परमपूज्य स्वामीजींच्या अभंगाचा आधार घेऊन मनात वाटतं, सांभाळ या बाळा स्वामी सांभाळ या बाळा, काम प्रौढ मद मत्सर यातून वाचवी दिन घ्या.
अभंग सेवा सादर करते. स्वामीजींच्या शब्दात अनेक तप स्वामी कार्यामध्ये लिहिलं असलेल्या दादाताई यानंतर अभंग म्हणतो.
सुख दुःखाची ना खंती सान्निध्यात आलेली व्यक्ती आपले दुःख विसरत असे आणि शांत तृप्त होत असे. कोणतं पूर्व सुकृत होत माहित नाही, पण होत एवढं नक्की. म्हणून तर या जीवनात स्वामीजींची भेट झाली. त्यांनी आपलं म्हटलं, जवळ केलं, आपली काळजी वाहिली आणि आपल्या कल्याणाचा मार्ग खुला केला. स्वामीजींचं पहिलं प्रसन्न दर्शन सज्जनगड आनंद यात्रेचं. आई केंद्राच्या बसमधून आली होती तर मी आणि दादा एकटीने आलो. प्रवचनानंतर नमस्कार करायला मिळाला. दुसऱ्या दिवशी श्रीधर कुटीमध्ये स्वामीजींचं समोरासमोर दर्शन झालं. स्वामीजी एका खांबाला टेकून बसलेले होते. मी आणि आणखी एक मुलगी त्यांच्या समोर बसलो होतो. वातावरण अतिशय पवित्र प्रसन्न. त्यांनी आमची चौकशी केली. मला म्हणाले, दीक्षितांची मुलगी ना? मी म्हटलं हो. मग म्हणाले, कोणत्या कॉलेजात जाते, काय शिकते? मग म्हणाले, एखादा अभंग म्हणून दाखव बरं. मला अगदीच संकोचल्यासारखं झालं. मला श्लोक सुद्धा येत नव्हता. मी म्हटलं, अहो मला गाणं येत नाही. तर हसले, म्हणाले, असू दे, तू चांगली मुलगी आहेस, केंद्रात येत. आई बरोबर एक दोन वेळा केंद्रात आले आणि येतच राहिले. त्यांच्याबद्दल अतिशय आनंद आणि पूज्यभाव अंतःकरणात निर्माण झाला. स्वामीजींच्या चरणावर मस्तक टेकवताना नेहमी खूप भाव दाटून येत असतात. कारण आपल्या डोळ्यातून इतकं पाणी का येतं हेच मला समजत होते. लवकरच स्वामीजींकडून अनुग्रह मिळाला आणि त्यांनी मला आपल्या परिवारात सामावून घेतलं. पुढे 3-3.5 महिन्यातच माझा विवाह झाला. आईकडील स्वामीजींना पत्रिका द्यायला गेले होते. स्वामीजी म्हणाले, लग्नाला यायला आम्हाला जमणार नाही, मी इथूनच आशीर्वाद देईन, पण नंतर त्या दोघांना पाठवा. लग्नानंतर 2-3 दिवसांनी मी आणि माझे पती स्वामीजींच्या दर्शनासाठी गेलो. बागेश्वर निवासमध्ये स्वामीजींनी आम्हाला बसवून घेतलं, आमची चौकशी केली. घर कुठे, नोकरी कुठे वगैरे प्रश्न विचारले. मी म्हंटल, आता 8-10 दिवसांनी आम्ही शिवसागरला जाणार आहे. मला खूप वाईट वाटत होत. स्वामीजींनी प्रसाद केला. परत नमस्कार करून आम्ही निघालो. त्यांनी हात उंचावून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आनंदात राहा. बाहेरच्या खोलीत आल्यावरती हे स्वामीजींना अगदी कॅज्युअली म्हणाले की, तुम्ही या नाही का आमच्या घरी? आणि स्वामीजी अगदी तत्परतेने विचारले की, हो येईल की, केव्हा येऊ? मी अगदी आश्चर्यचकित. त्यांनी घरी यावं यासाठी वर्ष लोक वाट पाहत होते हे मला माहीत होत. पण खरंच 2-3 दिवसांनी त्यांचा आमच्या घरी यायचा दिवस ठरला. मी त्यांना आणायला गेले होते. आम्ही रिक्षातून घरी आलो. त्यांचं छान स्वागत झालं. आणखीही 20-25 साधक मंडळी आली होती. स्वामीजी आणि मातोश्री करला त्यांची पाद्यपूजा झाली. अगदी साधी पण खूप भावपूर्ण होती. मग स्वामीजी म्हणाले, तुम्ही सर्व लोक चांगले आहात आणि ही मुलगीही चांगली आहे. परमार्थातही प्रपंच आनंदाचा होणार. आम्ही आणि घरातील सर्वांनी त्यांना नमस्कार केले. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांचा स्वीकार केला. सद्गुरू आपल्या शिष्याला कधी सोडत नाहीत असं स्वामीजी म्हणाले होते. ते त्यांनी माझ्या घरी येऊन खरं करून दाखवलं. माझ्या काळजीपोटी माझा परमार्थ सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी आपलं मोठेपण बाजूला ठेवलं. सासरच्या लोकांच्या मनात परमार्थाबद्दल, केंद्राबद्दल शंका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली होती आणि त्याचा मला पुढे कितीतरी फायदा झाला. शिवसागरहून 3-3.5 महिन्यांनी पुण्याला परत आले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उमासे काकांच्या केंद्रात गेले. ध्यान संपत आलं असताना स्वामीजी आत होते. दाराजवळच्या मोठ्या लाकडी खुर्चीवरती बसले. त्यांनी सर्वांवरून आपली दृष्टी फिरवली. मला पाहिलं आणि म्हणाले, हे काय तू केव्हा आली? मी म्हटलं कालच आली, काल रात्री आली. आणि मी नमस्कार करण्यासाठी म्हणून उठून उभी राहिली. तेव्हा त्यांनी सहज विचारलं की काय ग, कधी झालं तुझं लग्न? मला पटीशी आठवतच नाही. थोडा विचार केल्यावर मी म्हटलं लक्षात नाही. भावाजी एकदम हसले, म्हणाले काय हे एवढी महत्वाची घटना लक्षात नाही? आणि खूप हसले, बाकीचेही सर्व हसले. मला अगदी संकोच करायचं झालं. सरला ते म्हणाले तीन चार महिने झाले असते. मग मी मागे जाऊन बसले तर स्वामीजी म्हणाले तिला वाटलं होतं लग्न म्हणजे चांदण्या रात्री हातात हात घालून नंदनवनातून फिरायचं, पण तसं काही नसतं. मी थोडस रुसल्यासारखं म्हणाले की अहो मला असं काही वाटत नव्हतं. विषय संपला. माझा मुलगा श्रीधर 5-6 महिन्याचा झाला होता. आम्ही दोघे त्याला घेऊन स्वामीजींकडे दर्शनासाठी गेलो. स्वामीजींनी आम्हाला आतल्या खोलीत बोलवलं. स्वामीजी पलंगावर बसले, त्यांच्या समोर पायाजवळ आम्ही दोघे बसतो. वायाला घेऊन मी आता पिक्चरला जाणार होतो. वाईट तर वाटत होत. स्वामीजी बोलत होते, म्हणाले तुमचं लग्न झालं, तुझ्या नवऱ्याची नोकरी चांगली आहे, छान विजारी झाला आहे, आता पुरे, आता संपला तुमचा. मी मनात म्हटलं बरं झालं बाई संपला, कारण टेन्शन होत. स्वामीजी म्हणाले आता तळत नावाला संसार संसार म्हणजे काय असतो तो होत राहतो, त्यात करण्यासारखं फारसं काही असत नाही. त्यांच्यावरच्या श्रद्धेमुळे त्यांचे शब्द अत्यंतिक खरे वाटायचे. त्यांच्या आश्वासनाने एक प्रकारची निश्चिंतता अनुभवायला यायची. स्वामीजीने श्रीधरला मांडीवर घेतलं, सरला त्यांनी माझी ओटी घातली, बाळाला कापड दिलं. मग स्वामीजींनी दोन्ही हात उंचावून मला आशीर्वाद दिला आणि प्रसाद देऊन म्हणाले की खूप आनंदात राहा, मी तुमच्यासोबत आहे. त्यांचा निरोप घेऊन शांत मनाने आम्ही घरी परतलो. पुढे असंच वर्ष 1.5 वर्षांनी मी महिनाभरासाठी पुण्याला आले होते. थोडेच दिवस केंद्रात यायला मिळायचं आणि त्याच घरात काहीतरी कार्यक्रम असला तर केंद्र पुरायचं किंवा उशीर व्हायचं. जेव्हा यायला मिळायचं तेव्हा वाटे की आज शक्य आहे तर थोडं लवकर जाऊया. त्यावेळेस त्यांना केंद्रात यायची तेवढी गोडी नव्हती, त्यामुळे ते संतपणे आवडायचे. एकदा स्वामीजींना म्हटलं की अहो काय करू, मला लवकर यायचं असतं, पण यांना त्याचं महत्व वाटत नाही. बरं आग्रह करावा तर उलटाच परिणाम व्हायचा. तुम्ही कधीतरी त्यांना सांगा ना, तुमच्या शब्दात ते सांगायचे आहे. तर स्वामीजी म्हणाले की ती म्हणतात ते बरोबर आहे, आग्रह करू नये, ती गोष्ट खरी, गोड बोलून सांगावं, तुझ्या सांगण्यानेच होईल. आणि मग पुढे हे स्वामीजींना नमस्कार करत तेव्हा खूप प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून स्वामीजी हात फिरवायचे आणि म्हणायचे वा आला बरं झालं, ही आणि ही येतो, एरवी तुला माझी आठवण येते का रे? आणि मग म्हणायचंय की येत. स्वामीजींच्या शब्दावरून लक्षात येतं की त्यांच्या मनात माझ्याबद्दल ती करुणा होती. यावेळेस मी दासबोध आणि अनंत राघवाचा शोध हे दोन ग्रंथ बरोबर नेण्यासाठी घेतले. ते स्वामीजींना दाखवले. तेव्हा स्वामीजींनी आपलं नाव लिहिलं आणि आशीर्वाद असं लिहून दिलं. मग म्हणाले ग्रंथ सावकाश आणि अर्थ समजून घेऊन वाचण्याचा प्रयत्न करावा. प्रत्यक्ष समर्थ तो आपल्याला सांगत आहे असा भाग ठेवावा आणि स्वतः काही ओव्या वाचून दाखवल्या. पुण्याहून परतण्याचा दिवस जवळ आला होता. माझ्या मनात विचार आला आपण इतकं लांब राहतो, सत्संग नाही, साधनिक सवय नाही, कसं होणार आपलं? आणि स्वामीजींपासून दूर जावं लागणार या कल्पनेने खूप व्याकुळता आली होती. पुण्यात बदलीसाठी प्रयत्न करावे असं मला वाटायचं आणि यांना ते नको होतं, त्यामुळे प्रयत्न तर दूरच राहिले. तेव्हा असंच केंद्रातून घरात जाता स्वामीजींनी मला घरात बोलवलं. हॉलमध्येच मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून नमस्कार केले. डोळ्यातून पाणी येत होतं. ते म्हणाले आनंदात राहा, भगवंत दयाळू आहे आणि त्यावेळेस माझ्या मनात वरील विचार होते, त्यामुळे न कळत माझं मन सुखावं गेलं. मी उठून उभी राहिले आणि त्यांच्याकडे बघितलं तर ते लगेच म्हणाले की भगवंत दयाळू आहे म्हणून तो सर्व काही आपल्या मनाप्रमाणे करेल असं नाही. त्यांच्या या वाक्याने मी एकदम भावनावर आले. त्यांचे शब्द खूप अंतर्मुख करणारे असतात. कितीतरी विलक्षण अशी स्वामीजींची रूप अंतर्करणात कोरली गेलेली आहे. त्यांची प्रत्येक कृती सुंदर होती, आकर्षक होती. बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून परमार्थी म्हणजे नीरस पराहीन जीवन ही कल्पना त्यांनी दूर केली. परमार्थी म्हणजे उत्साही प्रसन्न, त्या कार्यामध्ये कुशल, वक्तशी नीट नेटका, साधनेच्या बाबतीत तत्पर असं असलं पाहिजे. स्वामीजी म्हणायचे, आनंद हा कोणत्याही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. आपण ठरवला तर आपण आनंदात राहू शकतो. स्वामीजी माझे प्रयत्न थोडे आहेत आपल्या इच्छेप्रमाणे. हे जीवन घडावं म्हणून संपूर्ण व्हावं आणि आपल्या चरणी संपले.
न पाहता आपण स्वामीजींना, स्वामीजी आपल्या अंतकरणात ठाण मांडून बसते. कधी कधी परमार्थातली मोठी गोष्ट सांगताना स्वामीजी अगदी हलका फुलका विनोद करून सांगत असत. एक गृहस्थ होते, स्वामीजींनी सांगितलेला विनोद आहे, गिरीशदादांच्या परवानगीने सांगितले, वेळ आहे. एक गृहस्थ होते आणि त्यांना नेहमी दुसऱ्याची उणी काढण्याची सवय होती आणि शेजाऱ्याच्या घरात काय चाललं आहे ते ते कान लावून ऐकत असत आणि रोज शेजाऱ्याच्या घरात पती पत्नीचं भांडण चाललेलं त्यांना ऐकायला मजा वाटत असते. एक दिवस त्यांना भांडणाच्या ऐवजी हसण्याचा आवाज येऊ लागला. एकदा पती हसत असते, त्याचं हसून झालं की पत्नी हसत असते. सकाळी न राहून त्या गृहस्थाने विचारलं, मित्रा काल तर भांडण झालं नाही का घरामध्ये, हसण्याचा आवाज येत होता. त्याने सांगितलं, भांडण तर झालंच पण वेगळं झालं, माझी पत्नी माझ्या मागे लाटणं घेऊन लागली होती. तिचा नेम लागला तर ती हसत आणि तिचा नेम चुकला तर मी हसत. अशा पद्धतीने सांगून स्वामीजी एखाद्या पुन्हा मुद्द्यावर येत असत. आज जीवनाचा प्रवास पुढे जात असताना आपल्याला काय वाटतं, सद्गुरूंनी आपल्याला काय दिलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कोण आहे याकडे आपलं लक्ष वेधलं, आपल्याला अंतर्मुख केलं, आत्मदर्शनाचं अंतिम ध्येय दिलं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ही दोन्ही फळं दुरून पाहायला शिकवलं, समाधानाच्या आतल्या फळाकडे वळवलं, परमार्थ प्रांतात सर्वात जास्त विश्वास सद्गुरूंवर तर व्यवहारात स्वतःच्या आत्मविश्वासावर हे सुस्पष्टपणे सांगितलं. स्वामीजी तुम्ही आमच्या मनात ठाण मांडून बसला आहात, आमच्या आचार विचारात एक सूत्रता आहे का हे प्रतिक्षणी पाहत आहात. आनंद हे जो स्वरूप आहे हे तुम्ही आम्हाला निक्षून सांगितलं. रोज ध्यान केल्याशिवाय जेवायचं नाही हा नियम दिला आणि साधकाच्या साधनेने सद्गुरूंना अतीव आनंद होतो हे वचन दिलं. स्वामीजी हे वचन सदैव आमच्या हृदयात जागरूक ठेवा हीच आपल्या चरणी प्रार्थना. आणि यानंतर आपण स्वामीजींची आरती म्हणूया. आपल्या सर्वांच्या वतीने सद्भक्त विलासदादा आरती म्हणतील आणि सद्भक्त सौरणी गोखले ज्योती रमेश गोखले हे आरती करतात. अनेक वर्ष स्वामी कार्यामध्ये सहभागी असलेले गोखले दाम्पत्य आहे आज आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींच्या आरती करतो.
Thank you.